नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला, त्यानुसार 22 ऑक्टोबरला निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल। 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील, 30 ऑक्टोबरला छाननी होईल, तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल। विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 7 सदस्यांनी आज शपथ घेतली। त्यात भाजपाच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबूसिंग राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवडी आणि शिवसेनेचे हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांना शपथ दिली। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं राज्यातल्या आणखी 6 जाती केंद्राच्या इतर मागासवर्गीय सूचीत सामील करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे। त्यात कुलवंतवाणी, कुणबीवाणी, कराडी, कानोडी किंवा कनाडी, नेवेवाणी, सलमानी तसंच निषाद, मल्ला किंवा मल्लाह किंवा नाविक यांचा समावेश आहे। शेतकऱ्यांना किमान आधारभूत दरापेक्षा कमी दरात धान आणि भरडधान्य विक्री करावी लागू नये म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला। आधारभूत दरापेक्षा कमी दरात कुणी खरेदी करत असेल तर हा कक्ष त्यावर नियंत्रण ठेवेल। देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष गाडीला आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला। या गाडीमुळे शेतकऱ्यांना केवळ प्रतिकिलो 4 रुपये या माफक दरात माल वाहतूक करता येईल असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।